यशया अध्याय 61 प्रभु परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे, कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे। भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यास मुक्तता व बंदीवानास बंधमोचन विदित करावे। परमेश्वराच्या प्रसादाचे वर्ष व आमच्या देवाचा सूड घेण्याचा दिवस विदित करावा। सर्व शोकग्रस्तांचे सांत्वन करावे। सियोनातील शोकग्रस्तास राखेच्या ऐवजी शिरोभूषण घालावे, त्यास शोकाच्या ऐवजी हर्षरूप तेल द्यावे, खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे। ते अर्थात अशासाठी की परमेश्वराच्या गौरवार्थ त्यास धार्मिकतेचे वृक्ष परमेश्वराने लाविलेले रोप म्हणता यावे, म्हणून त्याने मला पाठविले आहे। ते पुरातन काळची मोडतोड बांधून काढतील, आपल्या वाडवडिलांच्या वेळची खिंडारे भरून काढतील। उजाड नगरे व पूर्वीच्या पिढ्यांची ओसाड स्थळे पुन्हा वसवितील। परके उभे राहून तुमचे कळप चारितील, परदेशी तुमचे नांगरे व द्राक्षांचे मळे लावणारे होतील। तुम्हास तर परमेश्वराचे याजक असे नाव पडेल, लोक तुम्हास आमच्या देवाचे सेवक म्हणतील। राष्ट्रांची संपत्ती तुम्ही भोगाल, त्यांचे वैभव तुम्हास प्राप्त झाल्याचा अभिमान व्हाल। तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट मिळेल। आपल्या उपमर्दाबद्दल मिळालेल्या वतनभागानेच ते आनंद पावतील, असे ते आपल्या देशात दुप्पट वतन पावतील। त्यास सार्वकालिक आनंद प्राप्त होईल, कारण मला परमेश्वराला न्याय प्रिय आहे। अन्यायाच्या लुटीचा मला वीट आहे। मी त्यांना खात्रीने प्रतिफळ देईन, त्यांच्याशी सार्वकालिक करार करीन। अन्य राष्ट्रात त्यांचा वंश, देशोदेशीच्या लोकात त्यांची संतती प्रख्यात होईल। परमेश्वराने आशीर्वाद दिलेली ती ही, असे त्यास पाहणारे कबूल करीतील। मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्लासतो। कारण जसा नवरा शेला पागोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकारांनी स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत। मला धार्मिकतेच्या झग्याने अच्छा दिले आहे, कारण भूमी जशी आपले अंकुर उगविते, मळा जसा आपणात पेरलेले बीज उगवेसे करीतो, तसा प्रभू परमेश्वर सर्व राष्ट्रांदेखत धार्मिकता व कीर्ती अंकुरित करील।